नमस्कार. आज ऐकूया, मला अनुवंशिक कर्करोग आहे का? हा कॅन्सर संशोधक डॉक्टर नरेंद्र जोशी यांनी लिहिलेला लेख. 5-1 दशकापूर्वीचा काळ असा होता की पोस्टमननी दारात उभं राहून तार असं म्हटलं की घरात सर्वांच्या काळजाचा ठोका चुकायचा. तार किंवा टेलिग्राम म्हणजे काहीतरी वाईट बातमी असं समीकरणच जवळजवळ होऊन गेलं होतं. हल्ली कर्करोगाच्या निदानाबाबत असंच काहीसं होतं. घरातल्या व्यक्तीच्या संभाव्य गाठीचा नमुना तपासाला पाठवल्या क्षणापासून हे चक्र सुरू होतं. गाठ कर्करोगाची आहे असं निदान आलं तर कर्करोग तज्ज्ञांच्या प्राथमिक मुलाखतीतल्या हां, मग तुमच्या कुटुंबात म्हणजे आत्या, काका, मामा, मावशी, भाऊ, बहिणी यापैकी कोणाला कधी कर्करोग झाला होता का? या प्रश्नाला जर हो असं उत्तर असेल तर आपल्या कुटुंबात अनुवंशिक कर्करोगाची बीजे तर नाहीत ना? आपल्या भावंडांना, संततीला कर्करोगाचा धोका तर नाही ना? या आणि त्या पुढल्या प्रश्नांच्या वणव्याची ती ठिणगी ठरू शकते. याला कारण म्हणजे कर्करोग हा जनुकीय आजार आहे हे वाक्य अनेकदा कानावरती पडलेलं असतं. शिवाय एखाद्या कुटुंबामध्ये एकाहून अधिक व्यक्तींना कर्करोग झाल्याचं पण ऐकलेलं असतं. म्हणून या दोन्ही बाबतीतलं सत्य नीट जाणून घेणं हे गरजेचं ठरतं. कुठलाही आजार समजून घेणं म्हणजे तो अर्धा बरा करण्यासारखंच असतं. कर्करोग हा जनुकीय आजार आहे म्हणजे तो इतर आजारांपेक्षा वेगळा आहे का? आणि असलाच तर कसा? हे प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. दैनंदिन जीवनामध्ये सतत जंतू आणि विषाणूंना आपण सामोरे जात असतो. तसंच आपण वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषकांच्या संपर्कात येत असतो. आपल्यावरती होणाऱ्या या आघातांमुळे आपल्या पेशींमध्ये जनुकीय बदल म्हणजेच म्युटेशन्स होत असतात. हे बदल शरीरातील पेशींवरती विपरीत परिणाम करतात. पार्किन्सन्स, अल्झायमर्स यासारख्या व्याधींमध्ये हे दोष विशिष्ट पेशींचा नाश करतात. तर कर्करोगामध्ये हे जनुकीय बदल त्या पेशीला अनेक नवीन घातक गुणधर्म बहाल करतात. असे कर्करोगजन्य बदल शरीरातील कुठल्याही पेशीमध्ये उद्भवू शकतात. मग प्रश्न असा पडतो की फक्त एखादा जनुकीय दोष कर्करोग व्हायला पुरेसा असतो का? प्रत्येक पेशीमधील 10,000 जनुकांमधील कुठलाही दोष कर्करोगाला आमंत्रण देऊ शकतो का? जनुकीय दोषांचा आणि अनुवंशिक कर्करोगांचा संबंध परस्पर काय असतो हे जाणण्याकरता प्रथमतः जनुकीय बदल किंवा म्युटेशन्स म्हणजे काय आणि ती किती होतात ते बघूया. आपल्या पेशीतील DNA हा ॲडिनिन, थायमिन, सायटोसिन आणि ग्वानिन या 4 न्यूक्लिओटाइड्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या घटकांनी बनलेला असतो. या घटकांच्या विशिष्ट क्रमाने तयार होणाऱ्या संकेतावलीच्या स्वरूपात जनुकीय माहिती साठवलेली असते. ह्या घटकांच्या क्रमात बदल होणं म्हणजेच म्युटेशन. या 4 घटकांची वैशिष्ट्यपूर्ण क्रमवारी प्रत्येक जनुकाचं वेगळेपण ठरवते. प्रत्येक पेशी विभाजनादरम्यान DNAचा एक संपूर्ण संच अचूकपणे बनवला जातो आणि त्यात केवळ 10 म्युटेशन्सची शक्यता वर्तवलेली आहे. परंतु मानवी शरीरामध्ये रोज साधारण 300 अब्ज नव्या पेशी तयार होतात. यावरून आपल्या शरीरात रोज 3,000 अब्ज म्युटेशन्सची शक्यता असते असा निष्कर्ष निघतो. पण यातली आशादायी गोष्ट ही की यातील फक्त 1-2% म्युटेशन्सचा विपरीत परिणाम पेशींवरती व्हायची शक्यता असते. या 1-2% म्युटेशन्सपैकी 90% म्युटेशन्स ही निरुपद्रवी असतात. काही अपवादात्मक म्युटेशन्स कॅन्सर निर्मितीशी संबंधित असू शकतात असं अभ्यासाअंती दिसून आलेलं आहे. जी म्युटेशन्स बीजपेशींमध्ये म्हणजे शुक्राणू किंवा अंडपेशी यांच्यापैकी कोणत्याही जनुकीय संचामध्ये निर्माण होतात त्या म्युटेशन्सचं संततीच्या प्रत्येक पेशीमध्ये रोपण होतं. कारण या दोन पेशींच्या संयोगानंतर तयार होणाऱ्या एका फलित पेशीपासून शरीरातल्या सर्व पेशींची निर्मिती होत असते. व्यक्तीच्या अशा अंडपेशीद्वारे प्राप्त झालेल्या सर्व पेशींमध्ये दिसून येणाऱ्या जनुकीय बदलांना बीजपेशीय म्युटेशन्स किंवा जर्म लाईन म्युटेशन्स असं संबोधलं जातं. म्युटेशन्सची शक्यता डीएनएच्या निर्मिती दरम्यान जास्त असल्यामुळे ज्या ज्या ग्रंथींमध्ये पेशींची निर्मिती आणि पेशी नष्ट होणे हे नियमित किंवा मोठ्या प्रमाणावरती होत असतं त्यांच्यामध्ये डीएनए बनवण्याची क्रिया अधिक असते. त्यामुळे अशा पेशींमध्ये किंवा संबंधित ग्रंथींमध्ये कर्करोग साधारणतः मोठ्या संख्येने दिसून येतात. हाच नियम अनुवंशिक कर्करोगांना सुद्धा लागू होतो. यात प्रामुख्याने स्तन, गर्भाशय, अंडाशय, पुरस्थ म्हणजे प्रोस्टेट ग्रंथी, फुप्फुस, मोठे आतडे, रक्तपेशी यांच्या विविध कर्करोगांचा समावेश होतो. साधारणपणे 5-10% कर्करोग अनुवंशिक असतात. यामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तींना कॅन्सर किंवा लहान वयात कॅन्सर किंवा एकापेक्षा जास्त अवयव किंवा दोन्ही बाजूंना कॅन्सर किंवा विशिष्ट प्रकारचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी जनुकीय चाचणी करून कोणत्याही जनुकामध्ये म्युटेशन आहे की नाही हे समजू शकतो. अनुवंशिकतेच्या समुपदेशनामध्ये त्या जनुकानुसार स्पष्ट केलं जातं की कोणता कर्करोग होण्याचा धोका आहे आणि किती धोका आहे आणि कर्करोग लवकर शोधून काढण्यासाठी कोणत्या चाचण्या करणं आवश्यक आहे. तसंच कुटुंबातल्या इतरांनी जनुकीय चाचणी करावी का याचं सुद्धा मार्गदर्शन केलं जातं. अनुवंशिकता ठरवण्यासाठी साधारणतः कर्करोगाचं स्वरूप, रुग्णाचं वय, आधीच्या पिढ्यांमधील कर्करोगांचा उद्भवाचा सखोल आढावा घेतला जातो. यासाठीच्या जनुकीय तपासणीचा पर्याय हा अत्यंत काटेकोरपणे ठरवलेल्या निकषांनुसार निवडक व्यक्तींसाठीच लागू होतो हे सुद्धा लक्षात घेणं जरुरीचं आहे. धन्यवाद.